महाराष्ट्रातला सर्वात मोठा भुईकोट किल्ला, नळदुर्गचा महाद्वार, हलमुख दरवाजा. पण ज्याला आपण महाद्वार समजतो तो मुळी मुख्य दरवाजा नाहीच आहे. हा एक चकवा आहे. नागमोडी वळणांच्या आत लपलेला हा आहे खरा महाद्वार. प्रवेशद्वार लाकडी, त्यावर लोखंडी खिळे, अगदी हत्तीच्या धडकेने सुद्धा हा दरवाजा तोडणं केवळ अशक्य आहे. उस्मानाबादचा नळदुर्ग किल्ला. चला तर मग जाणूया नळदुर्ग किल्ल्याचा रहस्यभेद.